गणना अध्याय 9. मिस्र देशामधून इस्रायल लोक बाहेर आल्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सिनायच्या रानात मोशेबरोबर बोलला. तो म्हणाला, इस्रायल लोकास वर्षातील ठरलेल्या वेळी वल्लांडण सण पाळण्यास सांग. या महिन्यात 14व्या दिवशी संध्याकाळी त्याच्या नेमलेल्या वेळी तुम्ही तो पाळावा, भोजन करावे. त्याच्या सर्व नियमाप्रमाणे आणि त्याच्या विधीप्रमाणे तो पाळावा. मग मोशेने इस्रायल लोकास वल्लांडण सण पाळावयास सांगितले. तेव्हा परमेश्वराने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्रायल लोकांनी सिनायच्या रानात पहिल्या महिन्याच्या 14व्या दिवशी संध्याकाळी वल्लांडण सण पाळला. परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्रायल लोकांनी सर्व काही केले. त्या दिवशी प्रेताला शिवल्यामुळे काही लोक अशुद्ध झाले, त्यामुळे त्यांना वल्लांडण सण पाळता येईना. ते त्याच दिवशी मोशे व अहरोन यांच्यापुढे गेले. ती माणसे मोशेस म्हणाली, एका मृत मनुष्यामुळे आम्ही अशुद्ध झालो. इस्रायलाच्या लोकांमध्ये परमेश्वराचे अर्पण वर्षाच्या नेमलेल्या वेळी करण्यापासून आम्हास दूर काट ठेवत आहेस. मोशे त्यांना म्हणाला, जरा थांबा, तुम्हाविषयी परमेश्वर काय सूचना देतो हे मी ऐकतो. मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, तू इस्रायल लोकांशी बोल, म्हण जर तुमच्यापैकी कोणी किंवा तुम्ही प्रेतामुळे अशुद्ध झाला किंवा लांबच्या प्रवासावर असला, तरी त्याने परमेश्वरासाठी वल्लांडण सण पाळावा. त्यांनी वल्लांडण सण दुसऱ्या महिन्याच्या 14व्या दिवशी संध्याकाळी साजरा करावा. त्यांनी तो बेखमीर भाकर व कडू भाजी बरोबर खावा. त्यांनी सकाळपर्यंत काहीही शिल्लक ठेवू नये किंवा त्यांनी पशुचे हाड मोडू नये. त्यांनी वल्लांडण सणासाठीचे सर्व नियम पाळावेत. परंतु जर कोणी शुद्ध आहे आणि दूरच्या प्रवासात नाही, पण जो वल्लांडण सण पाळत नाही, तर त्यास आपल्या लोकातून काढून टाकावे, कारण त्याने परमेश्वराचे अर्पण त्याच्या नेमलेल्या वेळी केले नाही. त्या मनुष्याने आपले पाप वहावे. जर तुमच्यामध्ये एखादा परराष्ट्रीय मनुष्य राहतो आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ वल्लांडण सण पाळतो, तो त्याने पाळावा आणि त्याने दिलेल्या आज्ञा व वल्लांडणाचे सर्व नियम व विधीप्रमाणे पाळून साजरा करावा. परक्यांना आणि तुम्ही देशात जन्मलेल्या सर्वांना सणाचे नियम सारखेच आहेत. ज्या दिवशी निवास मंडप उभा करण्यात आला, निवास मंडपाला कराराच्या कोशाच्या तंबूला ढगाने झाकले. संध्याकाळी ढग निवास मंडपावर होता, तो सकाळपर्यंत अग्नीसारखा दिसला. अशा प्रकारे ते सतत होत. ढग निवास मंडपाला झाकी आणि रात्री तो अग्नीसारखा दिसे. जेव्हा ढग तंबूवरून वर घेतला गेला, म्हणजे तेव्हा इस्रायल लोकही त्यांच्या प्रवासास निघत असत. जेव्हा ढग थांबत असे, तेव्हा लोक आपला तळ देत असत. परमेश्वराच्या आज्ञेवरून इस्रायल लोक प्रवास करीत आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे तळ देत. जोपर्यंत ढग निवास मंडपावर थांबत असे, तोपर्यंत ते आपल्या तळात राहत. जेव्हा कधी ढग निवास मंडपावर बरेच दिवस राहत असे, मग इस्रायल लोक परमेश्वराचा नियम पाळून आणि प्रवास करीत नव्हते. काही वेळेला ढग थोडेच दिवस निवास मंडपावर राहत असे. या बाबतीत ते परमेश्वराची आज्ञा पाळत ते तेथे तळ देत असत आणि मग ते त्याच्या आज्ञेने पुन्हा प्रवासास निघत. काही वेळेला ढग संध्याकाळपासून सकाळपर्यंत हजर राहत असे. जेव्हा सकाळी ढग वरती घेतला गेला, म्हणजे ते प्रवास करत. जर दिवसा आणि रात्री ढग वर गेले की ते एकसारखा प्रवास करीत असत. जर ढग निवास मंडपावर दोन दिवस, महिनाभर किंवा वर्षभर राहिला तरी इस्रायल लोक तळ देऊन राहत असत आणि प्रवास करीत नव्हते. पण मग ढग वर गेला म्हणजे ते प्रवासास निघत, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तळ देत आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे ते प्रवास करीत. परमेश्वराने मोशेच्याद्वारे दिलेल्या आज्ञा ते पाळीत.